आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेंत उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान आज 3 दिसांच्या भेटेर मेलबर्न शारांत पावतले. अल निनोच्या प्रभाव आनी तयारीच्या उपाय येवजण्यांचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री कार्यालयान बसका घेतली. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हो एक वैज्ञानिक रितीन सिद्ध जाल्लो उपक्रम आसा. ताका लागून अर्थीक आनी पर्यावरणीय नदरेन म्हत्वाचो फायदो जाला अशें केंद्रीय रस्तो येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती नॉटिंगहॅमान जाल्ल्या 3 T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन इंग्लंडान भारताक 125 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेंत उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री थारल्यात. जकार्तान इंडोनेशियाच्या लोकप्रतिनिधींक उद्देशून उलयतना मोदी हांणी सामायिक सांस्कृतीक दायज, लोकशायेची मूल्यां आनी फुडारा खातीरच्या समान दृश्टीकोनाचेर आदारीत आशिल्ल्या द्विपक्षीय संबंधाच्या एका नव्या युगाचो उलो मारलो. भारताचे वर्णन मदर ऑफ डेमॉक्रसी अशें करत प्रधानमंत्र्यांनी म्हळें,
दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है, मदर ऑफ डेमोक्रेसी है और इंडोनेशिया दुनिया की तीसरी सबसे बड़ी डेमोक्रेसी है. भारत में सैकड़ों भाषाएं और अनेक परंपराएं हैं, तो इंडोनेशिया में भी सैकड़ों भाषाएं और अनेक परंपराएं हैं. भारत में वसुधैव कुटुंबकम का मंत्र है, तो इंडोनेशिया में भिन्ने का तुंगल इक्का का विचार है.
आपल्या 3 देशांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 3 दिसांच्या भेटीचेर मेलबर्न शारांत पावतले, जंय ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज हांचे बरोबर 3 भारत ऑस्ट्रेलिया वर्सुकी शिखर परिषदेन वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरमान लेगीत वांटो घेतले, जंय ते दोनूय देशांतल्या वरिष्ठ वेवसायीक फुडाऱ्यांच्या मेळाव्याक संबोधित करतले. भारत ऑस्ट्रेलिया संबंधांचो एक भक्कम आधारस्तंभ आशिल्ल्या भारतीय समुदायाच्या व्हडल्या मेळाव्याकूय मोदी संबोधित करतले. प्रधानमंत्री कार्यालयान एल निनोचो वेगवेगळ्या क्षेत्रांचेर जावपी संभाव्य परिणाम आनी ताचेर उपायांचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पांवड्या वयली नियाळ बसका घेतली. ही बसका सेवा तीर्थान प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचीव डॉ PK मिश्रा हांच्या अध्यक्षते खाला जाली. या बसकेन 15 मायज मंत्रालयांचे सचीव आनी वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. एकंदर परिस्थितीचेर सतत नदर दवरची आनी मॉन्सूनाचो वा कळाव जाल्ल्या मॉन्सूनाचो संवेदनशील जिल्ह्यांचेर जावपी परिणामाचे राज्याकडे समन्वयान मूल्यांकन करचे, जाका लागून गरज पडल्यार उपाय योजना करप शक्य जातले अशे निर्देश डॉ मिश्रान दिले. गोरवा खातीर पूरक खाद्याची उपलब्धताय निश्चित करपा बरोबरच खावड विकास येवजण्यो आंखप आनी राज्या बरोबर सतत देखरेख दवरपाची सूचना लेगीत दिली. बसकेच्या वेळार IMD च्या अधिकाऱ्यांनी जून आनी जुलै म्हयन्यान काल मेरेन जाल्ल्या पावसाची सगळी माहिती मांडली. हवामान खात्याच्या महासंचालकांनी देशांतल्या पावसाच्या प्रगतीची आनी अल निनोच्या संभाव्य परिणामांची माहिती दिली. संवेदनशील राज्यांनी प्रधानमंत्री फसल बिमा येवजण आनी किसान क्रेडिट कार्डच्या कव्हरेजा खातीर मोहिमो सुरू केल्यात आनी शेती वित्तीय सेवा आनी सहकार विभागाक ठराविक मुदतीन चडांत चड कव्हरेज सुनिश्चित करपाची सुचोवणी केली. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हो एक वैज्ञानिक रितीन सिद्ध जाल्लो उपक्रम आसा. ताका लागून अर्थीक आनी पर्यावरणीय नदरेन म्हत्वाचो फायदो जाला अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. ते नवी दिल्लीन जाल्ल्या विकसीत भारत परिषदेंत उलयताले. गडकरी हांणी उर्जा सुरक्षा साध्य करपा खातीर आनी जिवाश्म इंधनाच्या आयातीचेर आशिल्लें अवलंबित्व उणें करपा खातीर पर्यायी जैव इंधनाक चालना दिवपाची गरज अधोरेखीत केली. पर्यायी इंधनाचे चड वापर प्रदूषण उणें करपाक, इंधन आयात उणी करपाक, गांवगिऱ्या वाठारांनी रोजगाराची संद निर्माण करपाक आनी शेतकारांचे उत्पन्न वाडोवपाक मदत करतले अशें तांणी नदरेक हाडले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारत बरे दर्जाचे मानक धोरणात्मक आधार कुशळटाय उदरगत आनी बाजारान सोपे प्रवेश हांचे वरवीं संवसारीक पावण्यार स्पर्धात्मक खेळणी तयार करपाची पर्यावरण यंत्रणा तयार करता अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगलां. त्यो नवी दिल्लीन टॉय असोसिएशन ऑफ इंडियान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयताल्यो. संयुक्त अरब अमिरातीन आनी ऑस्ट्रेलिया बरोबर जाल्ले करार तशेंच पीएम मुद्रा निर्गत केल्ल्या उत्पादनाचे शुल्क आनी कर माफी ह्या सारख्या येवजण्यांक लागून भारतीय खेळणी उत्पादकांक उत्पादन वाडप, निर्गत वाडप आनी जागतीक बाजारपेठेंत स्पर्धा करप शक्य जाता अशें तांणी सांगले. भारताच्या येजमानके खाला आयच्यान केरळांतल्या कोची शारांत 2 ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय परिशद जातली. ह्या बसके वेळार ब्रिक्स वांगडी देशांतले मंत्री सहकार घटमूट करतले आनी देशाच्या ब्रिक्स अध्यक्षते खाला बायल मनशांच्या फुडारपणा खाला उदरगती खातीर सामायिक दृश्टीकोन मुखार व्हरतले अशें महिला आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान सांगले. ह्या महिन्याच्या 6 आनी 7 जाल्ल्या ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बसके उपरांत ही बसका जाता. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी हांच्या बरोबर कोळसो आनी खण क्षेत्रा संबंधित एका उंचेल्या पावण्यावेल्या बसकेची सहयजमानकी चलयली. संसाधनांची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर खण उदरगतीक गती दिवपा खातीर आनी उद्योगांचो सहभाग वाडोवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर उपाय येवजणेचो नियाळ बसकेन घेतलो. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी काल नवी दिल्लींतल्या संसद भवन संकुलांत विद्यापीठांत महाविद्यालया खातीर 17वी राष्ट्रीय युवा संसद सर्त 2024-25 खातीरचे पुरस्कार भेटयले. काश्मीर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सर्तीन पयली सुवात मेळयल्या. देशभरांतल्या 51 विद्यापीठांनी महाविद्यालयांनी ह्या सर्तीन वांटो घेतिल्लो. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना विद्यार्थ्यांनी हो पुरस्कार मेळिल्ल्या खातीर खोशी उक्तायली. वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग ह्या महिन्याच्या 13 इंडी हाट भारताच्या गिरेस्त हातमाग आनी हस्तकला दायजाचो उत्सवाचे उक्तावण करतले. वस्त्रोद्योग मंत्रालयान एका निवेदनान म्हळा इंडी हाट 2024-19 जुलै ह्या काळांत नवी दिल्लींतल्या राष्ट्रीय हस्तशिल्प संग्रहालय आनी हस्तकला अकादमीन जाता. हो उपक्रम भारतांतल्या सगळ्यांत व्हड जागतीक वस्त्रोद्योग सुवाळ्या बरोबरूच म्हणजे भारत टॅक्स 2026 कडेन जोडिल्लो आसा जो 14-17 जुलै ह्या काळांत भारत मंडपमान आयोजित केला. संविधान 129वी दुरुस्ती विधेयक 2024 आनी केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 हांची पडताळणी करपी संसदेची संयुक्त समिती JPC एक देश एक वेंचणूक म्हळ्यार देशांत एकाच वेळार वेंचणूको घेवपाच्या प्रस्तावाचेर राष्ट्रव्यापी विचार विनिमयाचो एक वांटो म्हणून 10 आनी 11 जुलयाक गोंयांत 2 अभ्यास भोंवडी रेटली. खासदार PP चौधरी हांच्या अध्यक्षते खालची ही समिती गोंयांतल्या वेगवेगळ्या घटकां कडेन संवाद सादतली. ह्या संवादा वरवीं प्रस्तावीत घटनात्मक आनी कायदेशीर दुरुस्त्यां बद्दल वेगवेगळ्या घटकांचे विचार आनी दृश्टीकोन जाणून घेतली. फुडल्या 2-3 उत्तर अरबी दर्या राजस्थान हरियाणा आनी पंजाबाच्या उरिल्ल्या वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशी माहिती भारतीय हवामान खात्यान दिल्या. हवामान खात्यान आज उपहिमालयन अस्तंत बंगाल सिक्कीम महाराष्ट्र कर्नाटकाचे दर्यादेगेवेले वाठार उदेंत राजस्थान गुजरात कोकण आनी गोंय आनी दक्षिण कर्नाटकाच्या भितरल्या वाठारांनी दाट उटंगाराचो अदमास उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती नॉटिंगहॅमाच्या ट्रेंट ब्रिजान जाल्ल्या 3रा T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन इंग्लंडान भारताक 125 हारयलो. इंग्लंडान दिल्ले 202 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करतना भारताच्यो एका फाटोफाट एक विकेटी पडल्यो आनी पुराय टीम 1 4 ओव्हरींनी फक्त 76 धावण्याचेर बाद जाली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या संसदेन उलोवप करपी पयलेच भारतीय प्रधानमंत्री ठरल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 3 भोंवडेच्या 2 पावण्यान आज 3 भेटेर मेलबर्नात पावतले. अल निनोच्या प्रभाव आनी तयारीच्या उपाययोजनांचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री कार्यालयान काल बसका घेतली. इतल्यान ह्यो राष्ट्रखबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रखबऱ्यो आसतल्यो आज सांच्यो 7:30.